चीनीमंडी.com पॉडकास्ट।
नायजेरिया सरकार साखर उत्पादनातून मिळवणार 56 दशलक्ष डॉलर्स। साखरेची आयात कमी आणि स्थानिक उत्पादनात वाढ झाल्याने नायजेरियाला दरवर्षी 56 दशलक्ष डॉलर्स परकीय चलन मिळणार असल्याचं नॅशनल शुगर डेव्हलपमेंट काउन्सिलचे कार्यकारी सचिव डॉ लतीफ बुसारी यांनी सांगितलं. उद्योग व्यापार आणि गुंतवणूक मंत्री रिचर्ड डेबायो यांना एजन्सीच्या कारभाराविषयी माहिती देताना ते बोलत होते. गुरुवारी मंत्रालयाच्या निवेदनात बुसारी म्हणाले की साखर धोरणामुळे रोजगार निर्मिती आणि औद्योगिकरण झालं. या योजनेचा एक भाग म्हणजे 1,14,000 रोजगार निर्माण करणं आणि दरवर्षी 1.7 दशलक्ष टन साखर उत्पादन करणं असा हेतू आहे. दांगोटे साखर उद्योग, BUA इंटरनॅशनल ग्रुप आणि गोल्डन शुगर कंपनी या 3 प्रमुख कंपन्या देशात मुख्य ऑपरेटर आहेत आणि देशात सध्या वापरल्या जाणाऱ्या साखरेपैकी सुमारे 99.8% साखर असल्याचं त्यांनी सांगितलं. देशातील साखर उद्योगातील गुंतवणूकदारांना आणि इतर महत्त्वाच्या खेळाडूंना अधिकाधिक पाठबळ देण्याची सरकारची बांधिलकी मंत्री यांनी व्यक्त केली. ते म्हणाले, यामुळे देशातील वस्तूंचा पुरेसा औद्योगिक आणि घरगुती उपयोग साधण्यास मदत होईल.